सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण स्वच्छता ग्रहांबद्दल जरा बोलतो आहोत. आजचा दिवस ना खरंच बन गया दिन आज का. बास आयुष्यात जे मागितलं होतं सगळं मिळालं अशी काहीतरी भावना आहे. या विषयाबद्दल बोलत असताना अचानक फोन आला मला त्या व्यक्तीचा ज्यांच्याशी बोलण्याची खरं तर इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. हमारे नाशिक की एक बहुत ही नोन पर्सनॅलिटी एक्स मिस इंडिया उत्तरा खेर मॅम. येस, त्यांचं एकूण काय म्हणणं होतं जरा ऐका. गुड मॉर्निंग मॅम, कशा आहात?
अरे आय एम गुड यार, आय वॉज लिसनिंग टू यू अँड आय हॅव टू टेल यू आय एम लाईक इन डायर स्टेट. मी आमच्या भिंतींवर असं देवाचे फोटो पेंट करणार आहे आता, बिकॉज गंगापूर रोड इज बिकम लाईक अ वॉकिंग ट्रॅक फॉर पीपल आणि दे गेट अप इन द मॉर्निंग, दे गो फॉर अ वॉक अप टू सोमेश्वर अँड देन देर इज नो लूप. सो आमची गल्ली यू कम टू माय हाऊस ना, आ गल्ली इज बिकम लाईक द लूप स्पॉट फॉर पीपल.
म्हणजे खरं सांगू ना, मला थोड्या वेळापूर्वी कुलकर्णी साहेब म्हणून एक त्यांचा फोन आलेला आणि मी सुद्धा ही गोष्ट काल मेन्शन केली होती. राईट फ्रॉम अशोक स्तंभ ते सुलापर्यंत जाण्याचा रस्ता आणि तिथून पुढे पण कुठेच मध्ये पब्लिक टॉयलेट नाहीये.
आणि अरे पब्लिक टॉयलेट करतात आणि ते मेंटेन तर करत नाही. ते मागे ते कुठलं काका का होते समोर एक ते होते टपऱ्या होत्या, ते इज टू स्टिंग सो मच.
बरोबर.
ऍटलीस्ट लोकांच्या घराच्या तिथे जाऊन लोकांनी करू नये ना.
खरी गोष्ट आणि खूप खूप वाईट गोष्ट.
आणि इतके एम्बॅरेसिंग, म्हणजे मी बाहेर ना तिथे गल्लीत वळले ना, सो देन आय स्टॉप अँड आस्क देम व्हॉट आर यू डूइंग. म्हणे नाही बाथरूमला जायचं होतं. आणि सांगतात रे असं, आणि लोकांच्या घरात जाऊन करू नका यार.
ऍक्च्युली बट आज का दिन मेरे लिए बहुत मुबारक बन गया हा विषय होता आणि तुमचा फोन येणं वाव मिस इंडिया से बात करना.
सॉरी सर, मी या विषयावर फोन केला. इट वॉज समथिंग व्हेरी क्लोज टू माय डूइंग, सो आय हॅड टू डू इट.
डेफिनेटली पण खरंच आपण हा मुद्दा पण नक्कीच मांडूया. थँक्यू सो मच
मॅडम. थँक्यू.
बाय. नाशिक खऱ्या अर्थानं आपल्या शहरात संपूर्ण शहरभर अशी कितीतरी ठिकाणं आहेत जिकडं स्वच्छतागृह असायला हवीत असं वाटतंय. आणि जसं मी सांगितलं कालच्याला, आपलं महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं आणि त्यांनी सांगितलं 119 स्वच्छतागृह नाशिकमध्ये आणखीन तयार होणार आहेत. सो या स्वच्छतागृहांमध्ये आपल्या एरियाचाही नंबर लागावा. ह्या तुम्ही सांगितलेल्या एरियाजमध्ये सुद्धा स्वच्छतागृह उभारले जावेत ही रिक्वेस्ट मी स्वतः त्यांच्यापर्यंत ठेवणार आहे. लेट्स सी क्या होता है. रुद्रा है आपके साथ मॉर्निंग नंबर वन में. बजाते राहो.